नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज गोंयांत प्रदुशण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचें उक्तावण केलें. विकसीत भारत गॅरंटी फॉर रोजगार आनी आजीविका मिशन बिलाचें गोंय सरकार स्वागत करता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयचे पर्यटनाचो दर्जो उचेल्या पांवड्यार दवरूंक पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी गांभीर्यान काम करपाची गरज आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलां. विधानसभा अधिवेशनाचें कामकाज थारावपा खातीर फाल्यां कामकाज सल्लागार समितीची बसका जातली. बुलबूल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव 13-17 जानेवारी मजगत मरगांवांतल्या रविंद्र भवनांत जातलो. आतां पुराय खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज गोंयांत प्रदुशण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचें उक्तावण केलें.
समुद्र प्रताप भारत की पहली स्वदेशी रूप से डिजाइन की गई पॉल्यूशन कंट्रोल वेजल है और कोस्ट गार्ड फ्लीट की अब तक की सबसे बड़ी यह पोत है. 4170 टन का डिस्प्लेसमेंट और 115 मीटर की लंबाई अपने आप में इसकी विशालता को दिखाती है. 22 नॉट्स की स्पीड इसकी ऑपरेशनल स्ट्रेंथ को दर्शाती है. इसमें एडवांस पॉल्यूशन डिटेक्शन सिस्टम, डेडिकेटेड पॉल्यूशन रेस्पॉन्स बोट्स और आधुनिक फायर फाइटिंग कैपेबिलिटी भी मौजूद है, जिससे इसकी रीच और इफेक्टिवनेस कई गुना बढ़ जाती है.
या वेळार संरक्षण मंत्र्यांनी तटरक्षक दलात बालांच्या आसपावाची तोखणाय केली.
महिलाओं को हर मंच पर उचित भागीदारी दिलाना कि हमारी सरकार का यह लक्ष्य है और मुझे इस बात की खुशी है कि इस विजन को ध्यान में रखते हुए कोस्ट गार्ड ने महिला सशक्तिकरण को अधिक महत्व दिया है और हमारे लिए ये गर्व का विषय है कि आज महिला अफसरों को पायलट, ऑब्जर्वर और एयर ट्रैफिक कंट्रोलर, लॉजिस्टिक्स ऑफिसर्स और लॉ ऑफिसर्स जैसे महत्वपूर्ण दायित्वों में नियुक्त किया गया है.
मानादीक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्तुकी गोंय शिपयार्ड लिमिटेडांत ICGS समुद्र प्रतापचें कार्यान्वयन हो स्वदेशी जहाज बांदणी मळार एक म्हत्वाचो पावणो आसा, जाका लागून भारतीय तटरक्षक दळाची कार्यक्षमता वाडटली आनी दर्या सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आनी देशांतर्गत संरक्षण उत्पादनाक चालना मेळटली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन बील 2025 गोंय सरकार स्वागत करता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. 125 दीस रोजगाराची हमी, ग्राम रोजगार कार्डावरवी बायला काम करपाक इत्सूक आशिल्ल्या ज्येष्ठ नागरीक, आदिवासी तशेंच गरजू घटकांक ह्या येवजणेवरवीं काम करपाक संद मेळटली. VBG रामजी येवजण 60% केंद्र सरकार जाल्यार 40% निधी राज्य सरकार अशा भागीदारी पद्दतीन गोंय सरकार चालीक लायतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. ह्या येवजणेचो पोर्टल पळयत जाल्यार फाटल्या 3 वर्सांच्या काळात गोंयांत भ्रश्टाचार जावंक ना अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. आतां मेरेन 2022-2025 800+ कामां हातांत घेतिल्लीं, तातूंतले 150 कामां पुराय जाल्यात. गोंयचे पर्यटनाचो दर्जो उचेल्या पांवड्याचेर दवरूंक पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी गांभीर्यान काम करपाची गरज आसा. हे पावट दक्षीण गोंयांत बरे पर्यटक आयल्यात जाल्यार उत्तर गोंयांत हो आंकडो देंवला. गोंय पर्यटन खातें दलाला आड कारवाय करतले, बेजबाबदार आनी बेशिस्त पर्यटकांक खपोवन घेवचें ना अशी शिटकावणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिला. बायलांचे सुरक्षिततायेक गोंय सरकार म्हत्व दिता. गोंयचें नांव पेड्यार करपी पर्यटकांचेर कडक कारवाय जातली अशें तांणी म्हळां. युनिटी मॉल प्रकल्पाक रितसर मान्यताय आसा. हो विशय सध्या न्यायालयांत आसा, ताका लागून ताचेर उलोवप सध्या समाधान ना अशें तांणी सांगलें. परवरी फ्लायओव्हराचें काम सुरू आसतना सर्वीस रोड करपाक भौशीक बांदकाम खात्याक सांगलां. येरादारीची कोंडी जावची न्ही म्हूण भौशीक बांदकाम खातें काम करतलें अशें तांणी सांगलें. गोंयांत नाविन्याचो सोद घेवन पर्यटनाक चालना दिवपाची गरज आसा, ते दिकेन पर्यटन खातें काम करता अशें तांणी मुखार सांगलें. विधानसभा अधिवेशनाचें कामकाज थारावपा खातीर फाल्यां मंगळारा कामकाज सल्लागार समितीची बसका जातली. ही बसका मंगळारा विधानसभा संकुलांत जातली अशी माहिती विधीमंडळ सचीव नम्रता उल्मन हांणी दिली. सभापती गणेश गांवकार हांच्या फुडारपणा खाला जावपी बसकेक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, RG विरेश बोरकार, गोय फॉरवर्डचे विजय सरदेसाय तशेंच कामकाज सल्लागार समितीचे हेर वांगडी हाजीर आसतले. अधिवेशनांत प्रश्नोत्तरासयत सरकारी विधेयकां, खाजगी थाराव, झिरो आवर उल्लेख, लक्षवेधी सुचोवण्यांक कितलो वेळ दिवचो हाचेर चर्चा जातली. अधिवेशन 12 जानेवारी-16 जानेवारी मेरेन चलतले. पहिले दिसा राज्यपालांचे अभिभाषण जातले. शुक्रारचो निमणो दीस हो खाजगी कामकाजाचो दीस आसतलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेलो खबरो. मडगावच्या कलारंग ह्या संस्थेन कला आणि संस्कृती खात्याच्या आधारान घडवून हाडिल्लो 23वा कलारंग महोत्सव 8 ते 12 जानेवारी असे 5 दीस मडगावच्या रवींद्र भवनात जातलो. नाच, संगीत आणि नाटक असे तीनूय प्रकारातले प्रयोग ह्या महोत्सवात सादर जातले. 8 जानेवारीक सांजवेळा 6:15 ह्या महोत्सवाचे उक्तावण उद्योजक पल्लवी धेंपे करतल्यो. ह्या वेळार कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकार, भौशिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत आणि ABGM इन्स्टिट्यूट वाशी मुंबईचे निबंधक विश्वास जाधव हाजीर आसतले. ह्या वेळार पल्लवी धेंपे आणि विश्वास जाधव हांचो ताणी कला मळार केल्ल्या योगदाना खातीर भोवमान जातलो. गोय राज्याचे माहिती आणि प्रसिद्धी खात्यान अंतरंग प्रोडक्शनाच्या सहकार्यान आयोजित केल्लो बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव 13 ते 17 जानेवारी 2026 मजगत 5 दीस मारगावातल्या रवींद्र भवनात जातलो. अंदूच्या ह्या महोत्सवात 1,00,000 परस चढ विद्यार्थी वाटेकार जातले अशी आस्त आयोजकांनी उक्तायला. अंदू ह्या चित्रपट महोत्सवाची लोकप्रियता वाढल्या आणि गोयच्या सगळ्या वाठारातल्या शाळांनी ह्या महोत्सवात वाटो घेवपाचे थारायल्ल्यान 1,00,000 परस चढ विद्यार्थी ह्या सिनेमा महोत्सवात वाटो घेतले असे महोत्सवाचे आयोजक बिपीन खेडेकार हांणी सांगले. आयज ह्या महोत्सवाची माहिती दिवपा खातीर मडगाव रवींद्र भवनात कार्यावळ झाली. ह्या वर्षाच्या महोत्सवाची रूपरेषा हाजीर आशिल्ल्या ह्या वेळार सादर केली. ह्या प्रसंगाचेर भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, रवींद्र भवनचे आदले अध्यक्ष दामू नायक, शिक्षण खात्याचे उपसंचालक सिंधू प्रभुदेसाय, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे अधिकारी सिद्धेश सामंत, महोत्सवाचे संयोजक दिग्दर्शक बिपीन खेडेकार, सिद्धेश नायक हाजीर आशिल्ले. ह्या कार्यावळीत गोयातल्या वेगवेगळ्या शाळांचे प्राचार्य, शिक्षक आणि पालक व्हडा प्रमाणात हाजीर आशिल्ले. ह्या वर्षाच्या महोत्सवाचो विषय प्राणी असून अनु 38 देशातले चित्रपट दाखयतले आणि हे चित्रपट सकाळी 8:30 ते 5 मेरेन मुखेल हॉल, कॉन्फरन्स आणि ब्लॅक बॉक्स हॉलात दाखयतले. तसेच भुरगीं आणि पालकांक वेगवेगळ्यो सर्ती, कार्यावळी, कार्यशाळा आणि परिसंवाद घडवून हाडल्यात अशी माहिती खेडेकर हांणी दिली. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 32.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 20.7 अंश सेल्सियस नोंद जाला. गोय पुलीस फुटबॉल कपची 20वी आवृत्ती 2 फेब्रुवारी सावन सुरू जावपाची आसा. ह्यो माची दक्षिण आणि उत्तर गोयातल्या वेगवेगळ्या फुटबॉल मैदानाचेर जातल्यो. गोय पुलीस फुटबॉल कप ही एक पोरणी सर्त जी 1968 वर्सा सुरू जाल्ली. हे सर्तीत वट्ट 14 पंगड वांटो घेतले. पुलीस अधीक्षक सुनीता सावंत आणि हेर पुलीस अधिकाऱ्यांनी ह्या कार्यावळीविषयी चढ माहिती दिली. गोय कोकणी अकादमी पणजी, गोय साहित्य मंथन 70 आणि PM श्री सर्गेस्त हिरोजीराव बाबूराव देसाई सरकारी माध्यमिक विद्यालय ठाणे 70 यांच्या जोडपालवान 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2026 या दिसा 25वे युवा कोकणी संमेलन आयोजित केला. या निमतान तरणाट्या साहित्यिकां खातीर विंगड विंगड सर्ती आयोजित केल्यात. आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज गोयात प्रदुशण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचे उक्तावण केले. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन बिलाचे गोय सरकार स्वागत करता असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा. गोयचे पर्यटनाचो दर्जो उचेल्या पांवड्यार दवरूक पर्यटन मळावेल्या जाणवणदारांनी गांभीर्यान काम करपाची गरज आसा असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगला. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज थारोवपा खातीर फाल्यां मंगळारा कामकाज सल्लागार समितीची बसका जातली. बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव 13 ते 17 जानेवारी 2026 मजगत मडगावातल्या रवींद्र भवनात जातलो. हातूंत 1,00,000 परस चड विद्यार्थी वांटो घेतले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.